ಹಿತಕರ ಬಭು. ಜ್ಞಾನೇನ ಗೀಷ್ಪತಿ ರಿವೋತ್ತಮ ಕರ್ಮ ಯೋಗಿ ತಂ ಭಾರತಸ್ಯ ಹೃದಯಂ ತಿಲಕಂ ನಮಾಮಿ. ಯಾ ಶತಾಯುಷಿ ಗಣೇಶೋತ್ಸವಾಚೆ ಸರ್ವ ಸನ್ಮಾನನೀಯ ಪದಾಧಿಕಾರಿ ಸಾಯಿತೀಲ ಅಣಿ ಸಾಯ ಬಾಹೇರಿಲ್ ಜಿಜ್ಞಾಸು ಬಂಧು ಭಗಿನಿನೋ, या ऐतिहासिक स्वरूपाच्या संस्थेमध्ये व्याख्यान देण्याची संधी मिळणं हा एक प्रकारचा गौरव आहे असं मी मानतो. त्याबद्दल स्वतःला मी धन्य समजतो. ही संधी दिल्याबद्दल विकास परांजपे सातपुते या मित्रांचे सुरुवातीलाच मी मनापासून आभार मानतो. यावर्षी आपण लोकमान्यांच्या विभूतिमत्त्वाच्या आणि कार्याच्या वेगवेगळ्या पैलूंवर महाराष्ट्रातल्या थोर विचारवंतांचं चिंतन ऐकलं. त्यापैकी माझ्याकडे आलेला जो पैलू आहे तो संशोधक लोकमान्य असा आहे. लोकमान्यांच्या विभूतिमत्त्वामध्ये अनेक दैदिप्यमान अशा रीतीचे पैलू होते. त्यातल्या काही पैलूंची तुमच्या माझ्या मनावर जी छाप आहे त्यामुळे त्यांच्या इतर पैलूंकडे दुर्लक्ष होण्याची सतत भीती असते. लोकमान्य म्हणून, भारतीय असंतोषाचे जनक म्हणून, स्वराज्याच्या कल्पनेचा पहिला आर्ष बुभुक्कार करणारे एक थोर प्रवक्ते म्हणून लोकमान्य जेवढे आपल्याला ज्ञात आहेत त्या मानानं त्यांचं तेवढंच मौलिक आणि अत्यंत मूल्यवान अशा रीतीचं इतर क्षेत्रांमधलं काम आहे. त्या कामांकडे आपलं अत्यंत स्वाभाविकपणे दुर्लक्ष झालेलं आहे. लोकमान्य पत्रकार होते आणि केसरी वर्तमानपत्राचे, मराठा वर्तमानपत्राचे संस्थापक होते, संपादक होते. हे आपल्या लक्षात असायचं कारण राष्ट्रनेता म्हणून किंवा भारताच्या स्वातंत्र्य सेनेचा लढा आपल्या युजुत्सु वृत्तीनं पुढे चालवणारे एक थोर देशभक्त म्हणून त्यांचं जे काम आहे त्या कामाला पूरक अशा रीतीची पार्श्वभूमी निर्माण करणार एक मुखपत्र या दृष्टीने त्यांनी केसरी आणि मराठ्याकडे पाहिलेलं होतं. त्याच्यामुळे ते आपल्याला माहिती आहे. पण लोकमान्य टिळक हे ज्ञानयोगी सुद्धा होते, तत्वज्ञ होते आणि लोकमान्य टिळक हे संशोधक सुद्धा होते. हे त्या मानाने आपल्या लक्षात नाही. याचं दुसरं कारण की या क्षेत्रांबद्दल आस्था असणारे लोकही आपल्यामध्ये कमी असतात. त्यामुळे या क्षेत्रातलं लोकमान्यांचं जे काम आहे त्या कामाचं मूल्य समजणारं जे क्षितिज आहे ते दुर्दैवाने फार आकुंचित आहे. वेगवेगळ्या पैलूंचा त्यांच्या राजकीय सामाजिक परिचय आपण करून घेतलात. आज संशोधक पैलूच्या निमित्तानं मला आपल्याशी बोलायचंय. लोकमान्य असं म्हणाले होते की मी जर स्वराज्यात जन्माला आलो असतो तर गणिताचा प्रोफेसर झालो असतो. एका कीर्तन संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलताना लोकमान्य म्हणाले होते की कीर्तनकार व्हायला मला आवडलं असतं. या माणसाची मूळ प्रवृत्ती कुणीकडे होती हे आपल्याला कळावं यासाठी या दोन गोष्टी मी आपल्याला सांगितल्या. लोकमान्य गणिताचे विद्यार्थी होते आणि गणित हा त्यांचा अत्यंत आवडता विषय होता. प्रोफेसर केरुनाना छत्रे यांचे ते विद्यार्थी होते. गणित आवडता विषय असल्यामुळे ज्योतिर्गणिताकडे ते वळलेत आणि त्यांच्या संशोधन क्षेत्रातले तर आपल्याला टप्पे सांगायचे झाले तर असं सांगता येईल की त्यांनी पहिलं पंचांग शोधनाचं काम केलं, पंचांगाचं संशोधन करण्याचं काम केलं. पंचांगाकडे त्यांची दृष्टी जाण्याचं कारण त्यांनी जो सूक्ष्म अभ्यास केला त्यात त्यांना असं आढळलं की पृथ्वी आपल्या आसाभोवती फिरते, ज्याला आपण अहोरात्र म्हणतो. त्याच्यामध्ये एकूण किती घटका जातात आणि ती सूर्याभोवती फिरते त्याच्यामध्ये एकूण किती दिवस जातात. हिशेब केला तेव्हा असं लक्षात आलं की 307 दिवस तिला एका प्रदक्षिणेला लागतात, काही ठिकाणी 365 दिवस लागतात. लोकमान्यांच्या असं लक्षात आलं की हा हिशेब बरोबर नाही, याचं कारण काटेकोरपणाने इतकीच पळ किंवा इतकाच वेळ किंवा इतके दिवस लागतात असं नाही, त्याच्यामध्ये काही पळांचा आणि विपळांचा लक्षात येणार नाही अशा पद्धतीने फरक पडत चाललेला आहे. वर्ष लोटली तर कदाचित हा फरक वर्षामध्ये सुद्धा रूपांतरित होईल. त्यामुळे सूर्याचे उदयास्त ग्रहण यांच्यामध्ये फरक पडेल आणि त्यामुळे पंचांगांच्या संशोधनाची आवश्यकता आहे. दुसरी आवश्यकता त्यांना प्रतीत झाली ते एका कारणामुळे की सामान्यपणे पंचांगांकडे पाहताना अयनांशांकडे लक्ष दिलं गेलं नाही. प्रोफेसर केरुनाना छत्रे त्यांचे गुरु यांनी एकूण 18 अयनांश मानलेले आहेत, काही ठिकाणी ते 20 मानले गेलेले आहेत, काही ठिकाणी ते 22 मानले गेलेले आहेत. परिणाम असा झाला की त्यामुळे कालाच्या गणनेमध्ये फरक पडतो आणि म्हणून एकच अयनांश सर्वानुमते मान्य झाले अखेरीस पंचांगांमध्ये एक वाक्यता येणं शक्य नाही. म्हणून पंचांगामध्ये शुद्धी करण्याची निकड लोकमान्यांना जाणवली आणि त्यांनी पंचांगाचं संशोधन केलं. या क्षेत्रातले जे तज्ज्ञ होते लोक त्यांचं सहकार्य मिळवलं, त्यांना आपला दृष्टिकोन त्यांनी समजावून सांगितलं, त्यांनी सहजासहजी लक्षात येत नाही समजावून सांगितलं आणि त्यामुळे आपल्या इथे टिळक पंचांग हे नव्याने निर्माण झालं. ज्योतिर्गणिताबद्दलचं जे प्रेम होतं त्यांना, त्यांचा जो व्यासंग होता, त्याच्यामुळे पंचांगांच्या संशोधनाचं जसं पाऊल त्यांनी टाकलं त्याच्यावरूनच दुसरं एक त्यांचं काम फार महत्वाचं झालं, ते म्हणजे ओरायन नावाचा त्यांचा ग्रंथ. या ग्रंथाची कल्पना त्यांना कशी सुचली? वयाच्या 16 वर्षापासून त्यांचा गीतेचा परिचय झाला. क्रम त्यांनी असा दिलाय की पहिल्यांदा गीतेचं त्यांनी निर्विकार पठण केलं, नंतर गीतेचं निर्विचार पठण केलं, जसे आम्ही तुम्ही आम्ही करतो. या दोन्ही टप्प्यांमध्ये आपण लोकमान्यांचे सहयात्री आहोत. पण नंतर म्हणे मला अर्थ प्रतीती होऊ लागली गीतेच्या शब्दांच्या, आणि अर्थ प्रतीती झाल्यानंतर मग माझ्या मनामध्ये काही शंका उत्पन्न झाल्या, काही संदेह उत्पन्न झाले त्याच्या अर्थाबद्दल. आणि मला प्रतीत झालेल्या ज्या शंका किंवा संदेह होते त्याची गीतेचे जे जाणकार होते त्यांच्याशी मी चर्चा केली, त्यातून त्यानंतर मग गीता रहस्य नावाच्या त्यांच्या बृहत ग्रंथाची निर्मिती झाली. या गीतेमध्ये आपला विभूती योग सांगताना परमेश्वरांनी मार्गशीर्षाच मासाना मार्गशीर्षोष्मी असं म्हटलेलं आहे. प्रत्येक याच्यामध्ये माझी विभूती तुम्हाला कुठे दिसेल याचं वर्णन करताना महिन्यांमध्ये मी मार्गशीर्ष आहे असं त्यांनी सांगितलं. मार्गशीर्ष आहे असं का सांगितलं अशी शंका लोकमान्यांच्या मनामध्ये आली. मार्गशीर्षाचं काय महत्व आहे? त्यांनी संशोधन केलं तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की एकेकाळी वर्षाचा प्रारंभ कुणी मार्गशीर्षापासून होत असे, मृगशीर्ष नक्षत्रापासून होत असे. कित्येकदा तो कृत्तिका नक्षत्रापासून मानला जातो. तेव्हा मृगशीर्ष नक्षत्रापासून वर्षाचा प्रारंभ होत असे आणि त्यामुळे त्यांनी मासाना मार्गशीर्षोष्मी असं म्हटलं असल्याची शक्यता आहे. केव्हा होत असेल? वर्षाचा प्रारंभ हा मार्गशीर्षापासून केव्हा होत असेल? तसे जगाच्या इतर भागांमध्ये वेगवेगळ्या महिन्यांमध्ये प्रारंभ झालेत.
हा मृगशीर्ष नक्षत्रापासून वर्षाचा प्रारंभ केव्हा गणला जात असेल याचा मागोवा घेत गेले तेव्हा त्यांना ताबडतोब असा शोध लागला की वेदांचा जो काळ आहे तो तोपर्यंत केवळ भाषाशास्त्रीय पातळीवरून विचार केल्यामुळे ख्रिस्तपूर्व 1200 वर्षाच्या पलीकडे जात नव्हता. पण मृगशीर्ष नक्षत्रापासून वर्षाचा प्रारंभ होण्याचा काळ जर हिशेबात घेतला तर मग वेदांचा प्रारंभ हा 4 ते 5 हजार वर्षा इतका प्राचीन ठरल्याशिवाय राहत नाही. ओरायण नावाचा त्यांचा जो ग्रंथ आहे अग्रहायण या ग्रंथामध्ये त्यांनी वेदांचा काळ हा 4 ते 5 हजार वर्ष हा प्राचीन ठरवलेला आहे. आणि प्रसिद्ध जर्मन पंडित याकोबी यांनी टिळकांचा पक्ष उचलून धरलाय. तोपर्यंत वेदांचा काळ ठरवण्याचे जे पाश्चात्य प्रयत्न झालेत ते भाषिक दृष्ट्या विचार करण्यावरून झालेत. पण वेदक ग्रंथांमध्ये ज्योतिर्विषयक जे उल्लेख येतात ते असेच आलेले नाहीयेत, त्याच्यामध्ये सहेतुकता आहे. याचा शोध घेण्याचा लोकमान्यांच्या बुद्धीने जेव्हा प्रयत्न केला त्यातून निघालेला निष्कर्ष हा आहे. लोकमान्यांच्या या निष्कर्षाला आव्हान दिलं गेलं नाही, लोकमान्यांच्या या निष्कर्षाला आव्हान देणारा एकच संशोधक त्यानंतर निर्माण झाला, त्याचं नाव बाळ गंगाधर टिळक. पण एका ज्योतिर एका गणिताच्या आवडीतून ते ज्योतिर्गणिताकडे जातात, ज्योतिर्गणिताकडून त्यांना पंचांगाच्या संशोधनाची स्फूर्ती मिळते, ज्योतिर्गणिताच्या आवडीमुळेच वेदांकडे ते जातात. गीतेने एकच लहानसा दुवा त्यांच्या हातामध्ये सोपवला की महिन्यामधला माझा महिना कोणता असं परमेश्वर सांगतात. मार्गशीर्षाचा त्यांनी उल्लेख का करावा याबद्दलचं कुतूहल त्यांचं जागृत झालं. त्या पोटी त्यांनी जो अभ्यास केला त्या अभ्यासातून आपल्याला अत्यंत आनंददायक असा निष्कर्ष निघाला वेदांच्या काळासंबंधी. टिळकांनी वेदांग ज्योतिष नावाचा जो प्राचीन ज्योतिष शास्त्रावरचा ग्रंथ आहे त्या ग्रंथाचा अभ्यास केला आणि त्या ग्रंथावर स्वतःच्या बुद्धीने सापडलेल्या काही तथ्यांच्या प्रगतीकरणाकरता एक स्वतंत्र ग्रंथ लिहिण्याचा त्यांनी संकल्प केला. मला पुष्कळदा असं वाटतं की लोकमान्यांसारखे जे प्रज्ञावंत असतात ते पारतंत्राच्या काळामध्ये जन्माला येणं ही तुमच्या माझ्या देशाची एक फार मोठी हानी आहे. याचं कारण असं आहे की पारतंत्र्य नावाच्या एका गोष्टीचं निराकरण करण्यासाठी आणि स्वातंत्र्य नावाच्या एका अभावात्मक वस्तूची प्रतिष्ठापना करण्यासाठी या माणसांना केवळ आपल्या आयुष्यातील वर्षांचा बळी द्यावा लागला नाही, आपल्या प्रज्ञेचा आणि प्रतिभेचा सुद्धा बळी द्यावा लागला, सगळ्या ऊर्जांचा त्याच्याकरता बळी द्यावा लागला. त्याचा पुरावा म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की वेदांग ज्योतिष या पुस्तकावर त्यांना जो ग्रंथ लिहायचा होता तो ग्रंथ लोकमान्यांच्या हातून शेवटपर्यंत पूर्ण होऊ शकला नाही. त्या ग्रंथाची पहिली 100 पानं फक्त उपलब्ध आहेत. आज उरलेला जो त्यांचा ग्रंथ होता तो पूर्ण होऊ शकला नाही. पण टिळकांच्या मनामध्ये त्याबद्दलच्या ज्या कल्पना होत्या त्या कल्पना जर प्रसिद्ध होऊ शकल्या असत्या ग्रंथाच्या द्वारे त्या निमित्ताने लोकमान्यांच्या म्हणण्यानुसार हा ज्योतिषशास्त्रातला अखेरचा शब्द झाला असता. लोकमान्य टिळक यांच्या आठवणी व आख्यायिका नावाची जी पुस्तकं सदाशिव विनायक बापटांनी संपादित केलेली आहेत त्यामध्ये बाबासाहेब खापर्ड्यांची एक आठवण आहे. त्या आठवणीमध्ये त्यांचे वडील दादासाहेब खापर्डे यांच्या बरोबर बाबासाहेब सिंहगडावर गेले होते तेव्हा लोकमान्य काही वह्या वाचत बसले होते. दादासाहेब आणि लोकमान्यांचा संवाद चालू असताना बाबासाहेबांनी त्या वह्या पाहिल्यात तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की वेदांग ज्योतिष या ग्रंथावर काढलेली ती टिपण्या आहेत. लोकमान्यांनी बाबासाहेबांना प्रश्न विचारला की काय वाचलत ना, कसं काय वाटलं तुम्हाला. बाबासाहेब म्हणाले, वाटेल मागाहून पहिल्यांदा समजायला पाहिजे, मला ते समजलंच नाही. तेव्हा आपल्याला काय मांडायचं आहे त्या प्रतिपाद्याबद्दल बाबासाहेबांशी लोकमान्य बोललेत. त्यावेळेला बाबासाहेबांनी त्यांना सुचवलं की हे तुमचं पुस्तक लवकर बाहेर यावं अशी आमची इच्छा आहे. लोकमान्य म्हणाले, ते जर बाहेर आलं तर या क्षेत्रातला आणि या विषयातला तो शेवटचा शब्द राहील. कदाचित माझ्या हातून हे काम पूर्ण होणार नाही, कदाचित मृत्यूमुळे माझं काम अपूर्ण राहील, ते काही आपल्या हातात नाही. परंतु त्याची भीती बाळगण्याचं मला कारण नाही. लोकमान्यांचा जो उद्दाम आत्मविश्वास आहे त्या विषयावरच्या पकडीबद्दलचा तो आपण पहा. लोकमान्य म्हणाले, मी मृत्यू पावलो तरी मला काळजी नाही. याचं कारण असं आहे की या विषयाकडे या दृष्टीनं पाहणारा दुसरा कोणीही लेखक मिळणार नाही. त्यामुळे मी जे प्रतिपाद्य मांडू इच्छितो ते प्रतिपाद्य दुसरा कोणी मांडू शकणार नाही याबद्दलच्या खात्रीने मी हे तुम्हाला सांगतोय. वेदांग ज्योतिष हा ग्रंथ लोकमान्यांच्या हातून पूर्ण होऊ शकला नाही. मी म्हणालो तुम्हाला, तुमची माझी फार मोठी हानी आहे, पण एका विशिष्ट कामाकरता एक पूर्ण आयुष्याचा कालखंड अर्पण करण्याची सवर जर आपण त्यांना दिली असती तर कदाचित भारताला भूषणीभूत ठरेल अशा रीतीची ज्ञानसंपदा लोकमान्यांनी आपल्याला उपलब्ध करून दिली असती. वेदांग ज्योतिषाचं त्यांनी संशोधन केलं आणि त्यानंतर त्यांचं गाजलेलं संशोधन आपल्याला माहिती आहे, ते म्हणजे आर्यांच्या मूळ वसती स्थानाचा त्यांनी लावलेला छडा. द आर्किक होम इन द वेदास हे त्यांचं प्रसिद्ध पुस्तक. आर्टिक होम इन द वेदा या पुस्तकाची कल्पना सुद्धा त्यांना ऋग्वेदातल्या एका ऋचेवरून स्फुरली. ऋग्वेदामध्ये उषेची सूक्त आहेत, अतिशय काव्यपूर्ण अशा रीतीची प्रतिभा सुंदर अशा रीतीची उषा सूक्त आहेत वेदांमध्ये. त्यामध्ये त्यांना एक ऋचा अशी आढळली की ज्या ऋचेमध्ये असा उल्लेख होता की हे उषे, तुझ्या पोटामध्ये कितीतरी दिवस सामावलेले आहेत. या एका ऋचेने लोकमान्यांना अस्वस्थ केलं आणि असं का म्हटलं असेल त्या मंत्रद्रष्ट्या ऋषीने की हिच्या पोटामध्ये कित्येक दिवस सामावलेले आहेत असं म्हटलं का असेल. जरी उषासुक्त ही काव्यपूर्ण असली तरी सुद्धा या ओळीमध्ये केवळ काव्य असेल असं नाही, अजूनही काही अर्थ असण्याची शक्यता आहे. तेव्हा मग लोकमान्यांनी विचार केला की ज्या देश ज्या जगाच्या ज्या भागामध्ये उषा दीर्घकाळ राहत असेल, 6 महिन्याचा दिवस आणि 6 महिन्याची रात्र अशी परिस्थिती ज्या प्रदेशामध्ये असेल त्या प्रदेशामध्ये उषासूक्त लिहिली गेली असली पाहिजेत. उत्तर ध्रुवावर ही परिस्थिती असेल की दिवसेंदिवस आणि महिन्यान महिने त्यांना फक्त उषाच दिसते, रात्रच दिसते. त्या प्रदेशामध्ये हे उषासूक्त त्या ऋषींनी लिहिलं असलं पाहिजे आणि त्या प्रदेशामध्ये जर ते लिहिलं गेलं असेल तर उषासूक्त लिहिणारे जे वेदांचे कर्ते आहेत किंवा द्रष्टे आहेत ते त्या काळामध्ये उत्तर ध्रुवावर राहत असले पाहिजेत. त्या काळामध्ये उत्तर ध्रुवामध्ये राहत असले पाहिजेत आणि त्यानंतर ते स्थानांतर करीत सगळीकडे पसरलेत. त्यातलं एक पथक भारतामध्ये आलं, त्यामुळे आर्यांच्या मूळ वसती स्थानाचा लोकमान्यांनी शोध घेतला आणि उत्तर ध्रुवाकडे त्याचा संकेत केला. आर्य पहिल्यांदा कुठे होते आणि तिथून जगभर कसे पसरले असतील आणि भारतामध्ये कधी कसे आले असतील हा निष्कर्ष मांडताना त्यांनी असा शोध घेतला. त्यातल्या एका ओळीने त्यांना अस्वस्थ केलं, त्यांचं कुतूहल जागृत केलं आणि त्यातून तुम्हाला मला एक अतिशय मौलिक स्वरूपाचा ग्रंथ मिळाला. या ग्रंथाला लोकमान्यांनी जी फलश्रुती दिलेली आहे तिला लोकमान्यांच्या काळात सुद्धा भारतामध्ये आणि बाहेर कोणीही आव्हान दिलं नाही. एक पावगी शास्त्री सोडलेत तर कोणीही आव्हान दिलं नाही. नंतरच्या काळामध्ये म्हणजे ओऱ्यांच्याही बाबतीत असंच झालं आणि आर्कटिक होम इन द वेदास या पुस्तकाच्याही बाबतीत असं झालं की त्या काळामध्ये पावगी शास्त्री प्रसिद्ध होते त्यांनी त्याला आक्षेप घेतला पण इतर कोणी त्याला आव्हान दिलं नाही. त्यानंतरच्या काळामध्ये बाकी याला आव्हान देणारी काही संशोधन निघालीत. त्यापैकी एक संशोधन दिल्लीच्या एका संशोधकांनी, त्यानंतर गुरुजी गोवळकरांच्या वी नावाच्या पुस्तकामध्ये आणि अलीकडे काही ग्रंथांमधून लोकमान्यांच्या या संशोधनाला छेद देणारं अशा रीतीचे निष्कर्ष हे पुस्तकाच्या द्वारे मांडले जात आहेत. हे सुद्धा मांडण्याचं काय कारण, आर्य हे मूळ उत्तर ध्रुवावरचे आहेत असं मांडण्याचं काय कारण, असंही मांडण्याचं काय कारण, लोकमान्यांनी तो सगळा मागोवा घेतला आणि भारतामध्ये आर्यांचं आगमन केव्हा झालं असेल याचा शोध घेतला. त्या शोधावरून उत्तर ध्रुवावर आर्य केव्हा असतील ज्यावेळेला त्याने वेदांची निर्मिती केली याचा हिशेब मांडला तेव्हा तो 5000 वर्षापेक्षा सुद्धा मागे गेला. त्या वेदांचा काळाचा निर्णय हा 10000 वर्षापर्यंत जाऊ शकतो असा निष्कर्ष आर्कटिक होम इन द वेदास या पुस्तकामध्ये लोकमान्यांना मांडता आला. मी जे मगाशी म्हणालो की ओरायनमध्ये याकोबी पंडिताच्या संमतीने वेदांचा काळ 4 ते 5000 वर्ष इतका जुना त्यांना ठरवता आला, त्याला कोणी आव्हान दिलं नाही. आव्हान देणारा एक संशोधन त्यानंतर झाला तो म्हणजे बाळ गंगाधर टिळक. ते या अर्थाने की त्यांनीच आपल्या पुस्तकामध्ये आपल्याच अगोदरच्या संशोधनाला छेद दिला. नवी नवी जी तथ्य उपलब्ध होतात, नव्या नव्या ज्या संशोधनाच्या आणि विचाराच्या दिशा स्पष्ट होत जातात त्याच्या आधारे पुन्हा एकदा आपल्याच निष्कर्षांची फेरतपासणी करावी लागते आणि त्यातून मग नवे निष्कर्ष किंवा नवे सिद्धांत मांडले जातात. आपण अगोदरच्या ग्रंथामध्ये मांडलेला जो सिद्धांत होता किंवा जो निष्कर्ष होता तो खोडून त्याला अधिक उजळ करणारा असा निष्कर्ष त्यांना या दुसऱ्या प्रयत्नामध्ये मांडता आला. नरसिंह चिंतामण केळकरांनी लोकमान्य टिळकांच्या चरित्राचे जे 3 खंड लिहिलेले आहेत त्याच्या 3रा खंडामध्ये त्यांनी लोकमान्यांच्या या शोधामागच्या उद्देशावर सुद्धा प्रकाश टाकलेले की ओरायन या ग्रंथाद्वारे आर्य हे 1200 वर्षापूर्वी निर्माण झाले नसून 4 ते 5000 वर्षापूर्वी निर्माण झाले आहेत. हे मांडण्याचं कारण काय, तत्पूर्वीच्या सगळ्या पाश्चात्य संशोधकांनी इसवी सन पूर्व 1200 च्या ठिकाणीच आपला खुंटा रोवून ठेवलेला होता, तो उखडून अधिक मागे जायला लोकमान्य टिळकांनी सगळ्यांना भाग पाडलं. याचं एक कारण, वेद ग्रंथ भारतामध्ये सगळ्यात प्राचीन आहेत आणि आर्यांची जी संस्कृती आहे ती इतर जगातल्या सगळ्या संस्कृतीपेक्षा प्राचीन आहे हे जगाच्या निदर्शनाला आणण्यासाठी त्यांनी तो प्रयत्न केला. आर्कटिक होम इन द वेदास याचा प्रयत्नाच्या मागचं सुद्धा उद्देश हाच आहे की अलौकिक अशा रीतीच्या वाङ्मयाची निर्मिती करण्या इतकी प्रतिभा जवळ असणारे जे आर्य होते आणि ते ज्या भारतीय राष्ट्रामध्ये होते ते राष्ट्र जगामधल्या सगळ्या देशांमध्ये प्राचीनतम अशा रीतीच्या संस्कृतीचा प्रभातकाळ दाखवणारं राष्ट्र आहे हे जगाच्या प्रत्ययाला आणण्यासाठी त्याने हा प्रयत्न केला. आणि हा प्रयत्न केला तो अशा काळामध्ये ज्या काळामध्ये भारत परतंत्र होता आणि स्वातंत्र्याच्या खुणा सुद्धा पूर्व दिशेवर उगवलेल्या नव्हत्या. आपण स्वातंत्र्य प्राप्तीसाठी सगळ्या प्रकारचा त्याग करण्याची सिद्धता ठेवून जे प्रयत्न करतो त्या प्रयत्नाला यशाचं फळ येईल याबद्दलची आशा सुद्धा या प्रयत्न करणाऱ्यांच्या मनामध्ये नव्हती. अशा काळामध्ये लोकमान्यांनी अत्यंत आत्मविश्वासाने आणि सप्रमाण अशा रीतीची आपली मतं मांडलीत. एक प्रकारे पारतंत्र्यामुळे आत्महीनतेच्या जाणीवेने पोखरून निघालेल्या भारतीय राष्ट्रामध्ये अस्मितेचा प्रदीप प्रज्वलित करणारा ज्ञान आणि विचार क्षेत्रातला लोकमान्यांचा हा प्रयत्न होता. ज्यांच्याशी आपल्याला लढा द्यायचा आहे राजकीय पातळीवर किंवा राजकीय रणक्षेत्रामध्ये ज्यांच्याशी आपल्याला लढा द्यायचा आहे त्यांच्यापेक्षा हे राष्ट्र अणुमात्र होणार नाहीये, उलट काही बाबतीत त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे हे दाखवून देण्याचा उद्देश आपल्या या दोन्ही संशोधनांमध्ये लोकमान्यांचा होता. लोकमान्य मंडळाच्या तुरुंगामध्ये होते त्यावेळेला. ओरायन नावाच्या ग्रंथाचं चोपड मॅक्स मुल्लर नावाच्या एका विद्वानाकडे लोकमान्यांनी अभिप्रायाकरता पाठवलं. तर मॅक्स मुल्लरने असं दिलंय की पुस्तक अतिशय विद्रूप होतं, त्यामुळे वाचनाकडे लक्ष जात नव्हतं, कागद धड नव्हता, मुद्रण चांगलं नव्हतं. परंतु सहज म्हणून मी वाचायला सुरुवात केली त्यावेळेला मला असे उत्तरोत्तर धक्के बसत गेलेत की एवढी प्रचंड संशोधन बुद्धी आणि ज्ञानमत्ता असणारा एक माणूस भारतामध्ये आहे या कल्पनेने मला आनंद झाला. मी चौकशी केली तेव्हा मला ते स्वातंत्र्य प्रयत्नांकरता भारताच्या तुरुंगामध्ये असल्याचं कळलं. मॅक्स मुल्लरनी लोकमान्यांच्या त्या चोपड्यामध्ये प्रकाशित झालेल्या ज्ञानमत्तेचा गौरव करण्याकरता ब्रिटिश सरकारच्या लक्षात आणून दिलं की केवढ्या मोठ्या ऋषीला तुम्ही तुरुंगामध्ये टाकलेलं आहे. लोकमान्यांची सुटका होण्याचं हेही एक कारण सांगितलं जातं त्यांच्या चरित्रामध्ये. दुर्बल्य अशा रीतीची युयुत्सू वृत्ती होतीच, बेडार अशा रीतीची तयारी होती आणि स्वातंत्र्याकरता वाटेल तो त्याग करण्याची मनस्थिती होती. पण या सगळ्यांचा संकलित परिणाम असेल, पण सगळ्यात जास्ती जर प्रभाव कशाचा पडला असेल तर तो लोकमान्यांच्या ज्ञानमत्तेचा पडला, हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. लोकमान्यांनी खालडिया आणि भारतीय संस्कृती या विषयावर एक निबंध लिहिला, खालडियन संस्कृती आणि भारत. काय निबंध होता? मेसोपोटेमियामध्ये त्यावेळेला काही बिटा सापडलेले होते, इष्टिका म्हणतात त्याला, टेरेकोट्टा, काही विटा सापडल्या होत्या. त्या विटांवर काही लेख होते आणि त्या लेखांचा अर्थ लावण्याचा प्रयत्न पाश्चात्य विद्वानांनी केला होता. तेव्हा असं लक्षात आलं की त्या विटांवर, इष्टिकांवर खोदलेले ते जे लेख आहेत ते भारतीय वेदांसारखेच आहेत आणि त्यांचाही काळ 4 ते 5 हजार वर्ष इतका जुना आहे. त्या पाश्चात्य विद्वानांनी त्या इष्टिकांवरील लेखांचा परिचय करून देण्याकरता जी पुस्तकं लिहिलीत त्या पुस्तकांचा अभ्यास केल्यानंतर लोकमान्यांच्या असं लक्षात आलं की ते जे लेख आहेत ते जसे 5 हजार वर्ष इतके जुने आहेत तसे आमचे वेद सुद्धा 5 हजार वर्ष इतके जुने आहेत. आरती खोलिंद वेदाचे पुस्तक त्यावर लिहायचं होतं. याचा अर्थ त्या उत्खननामध्ये सापडलेल्या इष्टिकांवरचं लेखन आणि आमचे वेद ग्रंथ हे समकालीन होते. दुसरं, त्या विद्वानांचा असा निष्कर्ष होता की हे इष्टिकावर सापडलेलं हे जे लेखन आहे ते खालडियन लोकांचे वेदच आहेत. मग लोकमान्यांनी 5 हजार वर्षापूर्वीच्या खालडियन लोकांच्या वेदांचा आणि भारतीय वेदांचा तौलनिक अभ्यास केला जो त्यांच्या त्या पुस्तिकेमध्ये, त्या निबंधामध्ये मांडलेला आहे. त्यांच्या असं लक्षात आलं की अनेक बाबतीत इष्टिकांवरील ते लेखन आणि भारतातील वेद याच्यामध्ये साम्य आहे, देवतांच्या बाबतीत साम्य आहे, खालडे लोक म्हणजे भारतीय लोक हे ईश्वर पूजक होते आहेत, एक तर ईश्वर की ईश्वर प्रमाणाशरीतीची जी विभूती होती त्यांची पूजा करण्याची प्रवृत्ती भारतीय लोकांच्या मानसिकतेत आहे, यज्ञात विभूतिमत सत्वम श्रीमत ऊर्जितम एववा तत्त एवावगच्छस्तम ममते यंश संभव, ज्या ठिकाणी हे गुण असतील त्या ठिकाणी परमेश्वरी अस्तित्वाचा अंश प्रगट होत असल्याचं तू जाणून घे असं त्यांनी सांगितलंय। त्या भारतीय मानसिकता ही परमेश्वराचं पूजन करणारी किंवा परमेश्वर प्राय मानवामध्ये प्रगट झालेली जी गुणवत्ता आहे तिची पूजा करणारी। फरक एवढाच आहे की खालडियन लोक हे भूत प्रेत पिशाच या योनींची पूजा करणारे होते। भारतामध्ये ईश्वराच्या पूजेची प्रथा होती, खालडियन लोकांमध्ये अमानवीय शरीतीची जी सृष्टी होती तिच्या पूजा करण्याची प्रथा होती। हा त्या दोन संस्कृतीमध्ये फरक असला तरी लोकमान्यांनी दाखवलंय की त्यामध्ये सुद्धा इंद्र मित्रावरुण भूषण यासारख्या देवतांची नावं आहेत। खालडियन वेदांमध्ये सुद्धा या देवतांची नावं आहेत, या देवता खालडियाच्या नाहीत, या भारताच्या आहेत। हे त्यातलं दुसरं साम्य। तिसरं काही शब्दांमधलं साम्य त्यांना सापडलं, उदाहरणार्थ त्या वेदांमध्ये त्यांना सिंधू शब्द सापडला आणि बॅबिलोनियन भाषेमध्ये सिंधू शब्दाचा अर्थ पातळ वस्त्र असा आहे। सिंधू शब्दाचा अर्थ पातळ वस्त्र असा आहे आणि या अर्थाने तो शब्द खालडियन वेदांमध्ये सापडल्याचं लक्षात आल्याबरोबर लोकमान्यांना असा निष्कर्ष काढण्याची प्रवृत्ती झाली की ही खालडियन संस्कृती प्राचीनतम आहे। दुसरी प्राचीनतम असणारी जी भारतीय संस्कृती होती त्या संस्कृतीचं आणि खालडियन संस्कृतीचं एक तर समुद्राच्या द्वारे म्हणजे जलमार्गाने किंवा खुष्कीच्या मार्गाने वैचारिक दळणवळण असलं पाहिजे, कदाचित सिंधू नदीच्या द्वारे सुद्धा ते दळणवळण झालं असेल किंवा सिंधू नदीच्या द्वारे भारतातून आयात झालेलं जे वस्त्र त्या वस्त्राला लक्षणीने नाव त्यांनी सिंधू हे दिलं। ज्याप्रमाणे भारतातून सिंधू हा शब्द त्यांनी वेगळ्या अर्थाने स्वीकारला त्याप्रमाणे खालडियन वेदातला एक शब्द आपण स्वीकारला लोकमान्याने दाखवला तो म्हणजे मण हा शब्द हा आपण स्वीकारला। तुम्हाला माहित असेल की ऋग्वेदामध्ये सिनिवाली नावाची देवता येते, तुमच्या माझ्या ज्या आर्य देवता आहेत त्यामध्ये अशा चमत्कारिक नावाची देवता ही नाहीये, सामान्यपणे स्त्रियांच्या प्रसूतीला मदत करणारी ती देवता आहे। ही सिनिवाली देवता ही खालडियन वेदामधली देवता आहे। ऋग्वेदामध्ये काही शब्द हे वेगळ्या प्रकारचे आपल्याला वाटतात, ज्याच्यावर आर्यांची छटा नाहीये हे वेगळ्या प्रकारचे आपल्याला वाटतात, ते त्या खालडियन वेदांमधून आपण घेतली असण्याची शक्यता आहे, आपल्यामधून त्यांनी शब्द घेतलेत अशी देवाणघेवाण झाली असण्याची शक्यता आहे। खालडियन संस्कृती आणि वेद आणि भारत या दोघांची मेसोपोटेमियामध्ये सापडलेल्या त्या इष्टिकांवरील लेखनाच्या निमित्तानं तुलना करून लोकमान्यांनी पुन्हा एकदा हे सिद्ध केलं की जी संस्कृती खालडियामध्ये अत्यंत वैभवाने नांदत होती ती त्यानंतर भूमिगत झाली, लुप्त होऊन गेली, त्या संस्कृतीचा खुणा सुद्धा इतिहासामध्ये शिल्लक राहिल्या नाहीत। पण तितकीच प्राचीन संस्कृती असणारी जी भारतीय संस्कृती आहे ती आज सुद्धा टिकून आहे, वेदांसारखीच टिकून आहे आज सुद्धा, तितक्यात अविकृतपणे। वेद 10,000 वर्षापूर्वी निर्माण झाले असतील त्या पहिल्या वेदमंत्राचा उच्चार ज्या प्रकारे झाला त्या प्रकारे आजही होतो 10,000 वर्षानंतर। त्याच्यामध्ये पाठभेद झाले नाहीत, कुठल्या प्रकारच्या विकृती झाल्या नाहीत. पहिल्या ऋषीने जो मंत्र ज्या पद्धतीने उच्चारला असेल त्याच पद्धतीने आजचाही माणूस वेद मंत्राचा उच्चार करतो. याचं कारण वेद पठणाच्या ज्या पद्धती त्याने घालून दिलेल्या होत्या, जटापाठ घनपाठ, त्याच्यावर 10,000 वर्ष झालीत तर वेद वाणीवर कुठल्याही प्रकारची विकृती उत्पन्न झाली नाही. अविकृत स्वरूपामध्ये वेदवाणी 10,000 वर्ष टिकून राहिली. अविकृत स्वरूपामध्ये वेदांमधून उत्पन्न झालेली संस्कृती सुद्धा टिकून राहिली. खालडियन संस्कृती 5,000 वर्ष इतकी जुनी असेल पण ती काळाच्या उदरामध्ये गडप होऊन गेली. पण काळाचा सुद्धा पराभव करून ती तितकीच किंवा त्यापेक्षा प्राचीन असणारी संस्कृती अद्याप भारतामध्ये टिकून आहे अविकृत स्वरूपामध्ये, असा निष्कर्ष लोकमान्यांनी त्या आपल्या निबंधामध्ये काढलेला आहे. त्यांनी याच्यात म्हटलंय ते बरोबर आहे की रोमचं साम्राज्य नष्ट झालं गीता रहस्यामध्ये, कार्थेजची संस्कृती नष्ट झाली, अनेक साम्राज्य आलीत आणि गेलीत, अनेक संस्कृती उदय पावल्या आणि लोप पावल्यात, पण त्यांच्या पूर्वीपासून उगवलेली जी भारतीय संस्कृती आहे ती संस्कृती अद्याप कायम आहे. या आपल्या गृहित कृत्यावर लोकमान्य सारखी प्रमाण गोळा करत होते आणि आपल्या लेखनाच्या द्वारे ते लोकांच्या चिंतनाकरता समोर मांडत होते. वेदांग ज्योतिषाबद्दल मी आपल्याला बोललो. वेदांग ज्योतिषामध्ये 12 श्लोक असे आहेत की ज्याचा अर्थ लावण्याचा प्रयत्न झाला नाही, तेव्हा कूट श्लोक म्हणून ते सोडून दिले होते. टिळकांचे गुरु केरुनाथ छत्रे त्यांनी त्यापैकी काही श्लोकांचा अर्थ लावला होता, पण कूट श्लोक म्हणून जिथे ज्योतिर्गणिताच्या अभ्यासकांनी आपले हात टेकलेत त्या 12 च्या 12 श्लोकांच्या स्वतःच्या प्रतिभेद्वारे अर्थ लावण्याचा अत्यंत अभिमानास्पद प्रयत्न लोकमान्यांनी केला वेदांग ज्योतिषा ग्रंथाच्या द्वारे. त्यांची अनुपलब्ध सांख्यकारिका नावाचा एक निबंध आहे, सांडलेली सांख्यकारिका. ईश्वर कृष्ण हा सांख्यकारिकांचा कर्ता. तत्पूर्वी आपल्यामध्ये सांख्य सूत्र होती, पण ती सगळी सूत्र एकत्रित करून त्याची शास्त्रशुद्ध रचना करणारा सांख्यशास्त्राचा पहिला ग्रंथकार म्हणजे ईश्वर कृष्ण. हा सांख्यशास्त्राचा पहिला ग्रंथकार या ग्रंथामध्ये सांख्यकारिकेमध्ये आज 72 कारिका आहेत. सांख्य सूत्र गद्य आहेत, सूत्रमय पद्धतीने लिहिलेली कारिका या सगळ्या आर्यवृत्तामध्ये आहेत. आज 72 कारिका आहेत, त्यातल्या 3 शेवटच्या ज्या कारिका आहेत त्या ईश्वर कृष्णांनी स्वतःचा आणि स्वतःच्या गुरु परंपरेचा परिचय करून देण्याकरता वापरलेल्या आहेत. त्याचा सांख्यशास्त्राशी संबंध नाही, ग्रंथकाराशी संबंध आहे. पण ईश्वर कृष्णाने असं म्हणून ठेवलंय की माझ्या ग्रंथामध्ये 70 कारिका आहेत. आजच्या सांख्यकारिकेमध्ये 72 कारिका सापडतात, त्यातल्या 3 कारिका या वर्णनपर आहेत आणि शास्त्राची त्याचा संबंध नाही. याचा अर्थ सांख्यकारिकेमध्ये सांख्यशास्त्राशी संबंधित अशा फक्त आता 69 कारिका आहेत. आणि ईश्वर कृष्ण तर म्हणतो की माझ्या याच्या 70 कारिका आहेत. कारिका सप्तती असं त्याचं वर्णन केलेलं आहे, 70 कारिका आहेत. इतर कोणीही याचा विचार केला नाही, पण लोकमान्यांनी या विसंवादाचं निराकरण करण्याचा प्रयत्न केला की असं होऊ कसं शकतं. सांख्यकारिकामध्ये 72 कारिका सापडतात, वर्णनपर 3 कारिका सोडून दिल्यानंतर 69 कारिका हातात लागतात आणि स्वतः ग्रंथकार बाकी 70 कारिका आहेत असं म्हणतो. याचा अर्थ लोकमान्यांनी असा लावला की यापैकी 1 कारिका कुठेतरी गहाळ झाली असली पाहिजे. कुठे गहाळ झाली असेल त्याचा शोध किती सूक्ष्म पद्धतीनं लोकमान्यांची बुद्धी अभ्यास करत होती तुम्ही पहा. कुठे ती गहा झाली असेल? 61 ते 63 या ज्या कारिका आहेत त्या कारिकांमध्ये जगत कारणांचा उहापोह केलेला आहे. जग जे उत्पन्न झालं ते कोणी उत्पन्न केलं? सांख्य शास्त्र मानतं की ते प्रकृतीने उत्पन्न केलं. प्रकृती आणि पुरुष यांच्या संगमातून जी क्रीडा झाली त्या क्रीडेतून या जगाचा उदय झाला. तेव्हा जगत कारण दोनच, या दोन कारणांपैकी पुरुष हा नेहमी निश्चल असतो. प्रकृती ही चंचल असते, पुरुष हा निष्क्रिय असतो आणि प्रकृती ही सक्रिय असते. त्यामुळे जगाच्या उत्पत्तीसाठी जर पुढाकार कोणी घेतला असेल त्या निष्क्रिय पुरुषाला आपल्या क्रीडेमध्ये ओढून आपल्याबरोबर क्रीडा करायला कोणी प्रवृत्त केलं असेल आणि कोणी जर अभिक्रम घेतला असेल तर तो प्रकृतीने घेतलाय. या प्रकृतीचं वर्णन करताना ईश्वर कृष्ण असं लिहितात की प्रकृती ही अत्यंत सूक्ष्म आहे. प्रकृती अत्यंत सूक्ष्म आहे, पण सूक्ष्म आहे याचं वर्णन करताना जी कारिका लिहिलेली आहे ईश्वर कृष्णाने, त्याच्यामध्ये त्यांनी प्रकृती ही सूक्ष्मतर आहे असा उल्लेख केलेला आहे. कसा संशोधक विचार करतात पहा. नुसतं सूक्ष्म म्हटलं असतं तरी चाललं असतं, सूक्ष्मतर आहे असं म्हटलं याचा अर्थ प्रकृतीशी सूक्ष्मतेच्या बाबतीत ईश्वर कृष्णाला कुणाशी तरी तुलना करायची आहे. अजून काही सूक्ष्म तत्व असण्याची शक्यता आहे जगत कारणासाठी उपयुक्त ठरलेली, पण त्या सगळ्यांमध्ये प्रकृती ही सूक्ष्मतर आहे असं तुलनेने सांगतात. इतर जी कारण आहेत त्या कारणांचा सांख्य कारिकांमध्ये उल्लेखच नाही, पण तुलनेच्या दृष्टीतून प्रकृती सूक्ष्मतर आहे असं जेव्हा म्हणतात ईश्वर कृष्ण, तेव्हा त्यांना इतर कुठल्या घटकांच्या मानाने प्रकृती सूक्ष्मतर आहे हे सांगणं आवश्यक आहे. श्वेताश्वतर उपनिषदामध्ये बाकीची ही द्रव्य सांगितलेली आहेत. सांख्यशास्त्र फक्त प्रकृती आणि पुरुष ही दोन द्रव्य मानतात, इतरत्र अजून सांगितलेली आहेत ती म्हणजे ईश्वर, काळ आणि स्वभाव. जगाच्या उत्पत्तीसाठी कारणीभूत ठरलेली अशी ही पंचतत्व आहेत. ईश्वर, प्रकृती, पुरुष, काळ आणि स्वभाव अशी पंचतत्व आहेत. त्यापैकी काळाचा, स्वभावाचा उल्लेख सांख्य कारिकेमध्ये आलेलाच नाही. तेव्हा लोकमान्यांच्या असं लक्षात आलं की प्रकृती सूक्ष्म तरा असा जेव्हा विचार मांडतात ईश्वर कृष्ण, तेव्हा त्यांच्या डोळ्यासमोर जगाच्या उत्पत्तीसाठी सांगितली गेलेली जी बाकीची कारणं आहेत ती कारणं सुद्धा असली पाहिजेत. त्या कारणांचा उल्लेख असणारी कारिका कदाचित गहाळ झाली असली पाहिजे. आणि लोकमान्यांनी नुसतं एवढंच संशोधन केलेलं नाही की एक कारिका गहाळ आहे. काळाचा आणि स्वभावाचा उल्लेख ज्यामध्ये असेल अशी कारिका गहाळ आहे, एवढंच संशोधन त्यांनी केलं नाही. ईश्वर कृष्ण हा ईश्वर मानणारा नव्हता, तो निरीश्वरवादी होता. किंवा ईश्वर हा घटक आहे त्याच्यामध्ये येणंच शक्य नव्हतं, पण काळ आणि स्वभाव याला हरकत नाही. पण काळ आणि स्वभाव हे दोघेही, ही दोन्ही द्रव्य निर्गुण आहेत आणि निर्गुणातून या व्यक्त विश्वाची निर्मिती अशक्य आहे. लोकमान्यांनी सांगितलं की श्वेताश्वतर उपनिषद म्हणतं, त्यांनी ईश्वरालाच दिलाय सगळं श्रेय, ते ठीकच आहे कारण ते वेदांती होते. पण निरीश्वरवादी असणारे ईश्वर कृष्ण ते मानत नाही. पण काळ आणि स्वभाव त्याच्या डोळ्यासमोर असला पाहिजे आणि काळ आणि स्वभावाच्या मानाने प्रकृती ही सूक्ष्म तर आहे असं त्याला मांडायचं असलं पाहिजे. एवढं सांगून लोकमान्य थांबत नाहीत, ती कारिका जी गहाळ झाली असेल ती कारिका नव्याने बनवण्याचा प्रयत्न करतात आणि सांख्य कारिका परिपूर्ण करतात. म्हणजे ईश्वर कृष्णाच्या हातून झालेली जी गफलत आहे किंवा त्याच्या हातून जाणारा झालेला जो विसरबळेपणा आहे तो बुद्धिमत्तेच्या बाबतीत तुल्य बळ असणाऱ्या लोकमान्यांनी भरून काढला आणि ती कारिका तिथे घातली, नव्यानी तयार केली, काळाचा आणि स्वभावाचा उलगडा असणारी कारिका, आणि त्या कारिकेचा अंतर्भाव त्यात केला. 70 कारिका असायला पाहिजेत, 69च आहेत. तेव्हा संख्येच्या दृष्टीने 70च्या 70 कारिका असण्याच्या दृष्टीने लोकमान्यांनी हा प्रयत्न केला नाही. बरोबर, 70च्या 70 आपल्याला दाखवता आले पाहिजेत म्हणून नाही, तर सांख्य कारिकेचा जो उद्देश आहे आणि त्याचा जो अर्थ आहे त्याची परिपूर्ती होण्यासाठी सुद्धा ते आवश्यक आहे. आणि हे प्रतिभाशाली काम हे लोकमान्य आपल्या बुद्धिमत्तेने करू शकलेत सांख्य कारिकेमध्ये. तेव्हा सांडलेली कारिका, सांख्य कारिका नावाचं त्यांचं जे निबंध आहे त्या निबंधामध्ये तुम्हाला लोकमान्यांचा हा चमत्कार पाहायला मिळेल. गणिताची आवड असल्यामुळे ज्योतिर्गणिताकडे ते वळलेत. ज्योतिर्गणिताकडे वळल्यामुळे त्यांना पंचांगामध्ये सुधारणा करण्याची निकड जाणवली. आणि पंचांगामध्ये का सुधारणा करायला पाहिजेत याची सुद्धा मीमांसा त्यांनी केली. केसरीमध्ये त्यासाठी 2 अग्रलेख लिहिलेत. त्यानंतर ते ओरायनकडे वळलेत. आणि ओरायनकडे वळल्यामुळे केवळ ज्योतिर्गणित विषयक उल्लेखांच्या सहाय्याने ज्या काळामध्ये वर्षाची सुरुवात मृगशीर्ष नक्षत्रापासून होत असे, कृत्तिका नक्षत्रापासून नाही, त्या काळामध्ये वेद रचले गेले आहेत असं मांडून तो काळ शोधण्याचा प्रयत्न केला. आणि त्यामुळे तोपर्यंतचं सिद्ध असलेलं जे मत होतं त्या मताला दुप्पट अशा रीतीचा छेद लोकमान्यांनी आपल्या बुद्धिमत्तेच्या द्वारे दिला आणि त्याला याकोबी सारख्या जर्मन पंडिताची मान्यता मिळवली. आर्टी कोमिंड वेदाज नावाच्या पुस्तकामध्ये आर्यांच्या मूल स्थानाचा त्यांनी शोध घेतला आणि तो शोध आणि काळाच्या दृष्टीने वेद आणि वेदाच्या अनुषंगाने भारतीय संस्कृती ही जगामध्ये प्राचीनतम आहे. केवळ काळाच्या दृष्टीने नव्हे तर सरस निरसतेच्या दृष्टीने सुद्धा आर्टी कोमिंड वेदाज या ग्रंथाच्या द्वारे त्यांनी दाखवले की भारतीय राष्ट्र आणि भारतीय संस्कृती हे केवळ प्राचीनतम नाही, जगातल्या सर्व उपस्थित राष्ट्रांमध्ये श्रेष्ठतम आहे. भारताबद्दलच्या अभिमानाने प्रज्वलित झालेलं हे सगळं संशोधन लोकमान्यांचं आहे. मित्रांनो, एका वेगळ्या अंगाकडे लोकमान्यांच्या विभूतिमत्वाकडे आपण पाहतो आणि या क्षेत्रामध्ये त्यांनी जी दौड केलेली आहे ती पाहतो त्या आपण स्तिमित होऊन जातो. स्थिमित होण्याचं कारण अहो यातला एकेका कामाकरता संपूर्ण आयुष्य देण्याची आवश्यकता असते. नुसतं ज्योतिर्गणित हा विषय घेतला तरी त्याच्याकरता संपूर्ण आयुष्याची मागणी तो विषय करीत असतो. लोकमान्यांनी एकाच वेळा अनेक गोष्टींना स्पर्श केला. काल तुम्ही गीता रहस्य या ग्रंथावरचं विवेचन ऐकलं. गीता रहस्याकडे सुद्धा वळण्याची गरज काय, ते सुद्धा लोकमान्यांचं आता विश्वमान्य झालेलं संशोधन आहे, त्या काळात झालं नव्हतं. ओरायनला फारसा आक्षेप घेतला गेला नाही, आर्टी कोमिंड वेदाजला तुरळक आक्षेप घेतला गेला, पण गीता रहस्याच्या दृष्टी निमित्ताने भगवद्गीतेच्या अंतरंगाचा परिचय करून देऊन भगवद्गीतेचं मूळ गुह्य कशात आहे ते सांगण्याचा लोकमान्यांनी जो प्रयत्न केला त्याला त्यांच्याच प्रदेशामध्ये प्रचंड विरोधाला त्यांना तोंड द्यावं लागलं. मी आपल्याला म्हणालो 16 वर्षापासून लोकमान्य गीतेचा अभ्यास करत होते, 56 वर्ष गेलीत, 40 वर्ष गेलीत आणि त्यानंतर लोकमान्यांचा गीता रहस्य हा ग्रंथ सिद्ध झाला. त्यानंतर लोकमान्यांचा गीता रहस्य हा ग्रंथ सिद्ध झाला त्यापूर्वी त्यांनी, मी आपल्याला म्हणालो त्याप्रमाणे, नुसतं पाठ करत गेले जसे आम्ही करतो, विचार न करता अर्थाबद्दलचा आपण पाठ करत जातो. तुमच्या माझ्या परंपरेमध्ये या पाठांतराला फार मोठं महत्व आहे. लहानपणी उच्चार शुद्धी होण्याकरता तुमच्याकडनं संस्कृत ग्रंथ किंवा संस्कृत श्लोक पाठ करून येतात, त्याचा अर्थ तुम्हाला समजला की नाही हे पाहण्याची आवश्यकता न पडता. किंवा वेदांत पठन सुद्धा शतकानुशतक याच भावनेने आपलं होत होतं की आपल्याला वेद ग्रंथ हे अविकृत स्वरूपामध्ये जिवंत ठेवायचे. तेव्हा त्या वेदांना अर्थ असतो की नाही किंवा असेल तर आपण तो जाणून घ्यायचा की नाही याची सुद्धा लोकांना त्या काळामध्ये गरज वाटत नव्हती. कौत्सानी सांगितलं निरुक्त लिहिताना की स्थानुरयम भारवाहक किलाभूत अधित्य वेदान योन जानाती अर्थ, जो वेदांचा अध्ययन करतो पण त्याचा अर्थ समजून घेण्याची उत्सुकता दाखवत नाही तो म्हणतो तो दगडच आहे, तो हमालच आहे। तेव्हा या देशामध्ये जे वेदानुयायी आहेत ते निर्बुद्ध दगड होऊन बसू नयेत, तेव्हा त्यांनी हमाल म्हणून राहू नये, वेदांचा अर्थ सुद्धा जाणण्याचा प्रयत्न करून घेतला पाहिजे। त्याप्रमाणे लोकमान्यांनी गीतेच्या अर्थाकडे लक्ष वळवलं आणि तो अर्थ प्रतीत झाल्यानंतर त्या अर्थाबद्दलच्या ज्या वेगवेगळ्या शंका त्यांच्या मनामध्ये उत्पन्न झाल्यात त्या शंकांनी त्यांच्या मनामध्ये तयार झालेलं जे उत्तर होतं त्या उत्तराबद्दल पुन्हा त्यांनी गीतेबद्दल गीतेच्या तज्ज्ञांशी चर्चा केली। त्यापैकी काही लोकांना पटलं काही लोकांना पटलं नाही आणि त्याच्यावर त्यांनी हा ग्रंथ लिहिला। गीतेचा आपल्याला प्रतीत झालेला अभूतपूर्व अशा रीतीचा ऐतिहासिक अन्वयार्थ मांडण्याचा पहिला प्रयत्न काही लोकमान्यांनी केलेला नव्हता हे आपण लक्षात घ्या। ज्ञानेश्वरांनी गीता गुह्यच सांगितलेलं आहे, ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या द्वारे गीता गुह्यच सांगितलेलं आहे। अद्वयानंद वैभव अशा रीतीचं हे गीतेचं गुह्य आदिनाथापासून चालत आलं ते निवृत्तीनाथापर्यंत। गीतेचं ताना सापडलेलं गुह्य त्याने यथा भावार्थ दीपिकेच्या द्वारे सांगितलं, म्हणून ज्ञानेश्वरांना सापडलेल्या गुह्यावर आक्षेप घेण्यासाठी वामन पंडितांनी यथार्थ दीपिका नावाचा ग्रंथ लिहिला की ज्ञानेश्वरांनी भावार्थ सांगितला असेल मी यथार्थ सांगतोय। त्यात त्यांनी लिहिलं परीअजी भगवंतजी या कलियुगा माझी जो तो गीतार्थ योजी समतानुरूप। या कलियुगामध्ये पंचायत अशी झाली आहे की गीतेचा अर्थ प्रत्येक जण आपापल्या मतानुसार लावण्याचा प्रयत्न करतोय, परिणाम असा होतो गीता चाले पूर्वेकडे आणि अर्थ चढे पश्चिम पर्वताचे कडे। गीतेला काय अभिप्रेत आहे ते लक्षात न घेता गीतेला विपर्यास करील अशा रीतीचा अर्थ सांगण्याचे प्रयत्न सुद्धा भारतामध्ये होत आहेत असा आक्षेप वामन पंडितांनी घेतला होता आणि ही गोष्ट खरीच आहे। ही गोष्ट खरीच आहे, गीतेचा अद्वैत वेदांपर अर्थ लावला गेला, विशिष्टाद्वैत पर अर्थ लावला गेला, द्वैत पर अर्थ लावला गेला, द्वैताद्वैत पर अर्थ लावला गेला, भक्ती पर अर्थ लावला गेला, ज्ञान पर अर्थ लावला गेला। लोकमान्यने लावलेला अर्थ हा कर्मपर होता, लोकमान्यने लावलेला अर्थ कर्मपर होता आणि हा अर्थ त्यांनी सांगितला की हेच गीतेचं गुह्य आहे, हेच गीतेचं रहस्य आहे आणि रहस्य आहे सांगण्याकरता त्यांनी मीमांसेचा आधार घेतला की एखाद्या ग्रंथाचं प्रतिपाद्य निश्चित कोणता आहे, ठरवण्याचे मार्ग कोणते आहेत, त्या ग्रंथाचा आरंभ कसा झालाय, त्या ग्रंथाचा समारोप कसा झालाय, कशावर भर दिलेला आहे, त्या ग्रंथामध्ये वारंवार कोणत्या गोष्टीची वाच्यता झालेली आहे, कशावर भर दिलेला आहे, उपपत्ती कोणत्या आहेत, हे जे घटक पुरवलेत मीमांसेने त्याच्या निकषावर जर भगवद्गीतेचा अध्ययन करण्याचा प्रयत्न केला तर माझ्या निष्कर्षांवर लोकांना यावं लागेल असं लोकमान्यांनी आत्मविश्वासाने त्यात मांडलं। आणि गीता रहस्य हा ग्रंथ सुद्धा लोकमान्यांच्या संशोधन बुद्धीचा एक कलस वाटेल अशा रीतीचा ग्रंथ आहे मित्रांनो। अहो साध्या ललित वाङ्मयामधल्या पात्रांच्या संशोधनावरून विद्यापीठ त्यांना आचार्य पदवी देतात, हा लोकमान्यांचा केवढा प्रचंड प्रयत्न आहे। या प्रयत्नाचा प्रभाव 20व्या शतकातल्या सगळ्या विचारसृष्टीवर पडलेला आहे हे आपण लक्षात घ्या। हे सुद्धा त्यांचं अत्यंत मौलिक आणि महत्त्वाचं असं संशोधन आहे हे आपण लक्षात ठेवलेलं बरं। मित्रांनो गंमत याची वाटते की लोकमान्यांना हे सगळं अभ्यास करण्यासाठी चिंतन करण्यासाठी लिहिण्यासाठी सवड नव्हती। तुम्हाला मला स्वराज्य मिळावं यासाठी आयुष्यातला प्रत्येक क्षण त्या माणसाने अग्रक्रमाने दिला, स्वतःच्या प्रकृतीकडे पाहिला नाही, स्वतःच्या संसाराकडे पाहिला नाही, स्वतःच्या सहजीविनेच्या प्रकृतीकडे पाहिलं नाही, स्वास्थ्याकडे पाहिलं नाही, इतकंच नव्हे तर स्वतःच्या आवडीच्या विषयांकडे सुद्धा पाहिलं नाही. केवळ आपल्याला स्वराज्य मिळावं यासाठी या माणसाने जीवनभर आटापीट केली. त्यातून काढलेली सवड, यातले काही ग्रंथ तुरुंगामध्ये निर्माण झाले आहेत आणि काही ग्रंथांची सांगता तुरुंगामध्ये झालेली आहे. पत्रात लोकमान्यांची आपल्या मित्रांना आपल्या घरच्यांना पाठवलेली की मला ही पुस्तकं पाहिजेत, ती आलमारीच्या कोणत्या खणामध्ये ठेवलेली आहेत त्याचा उल्लेख आहे. अमुक अमुक तुमचं पुस्तक मिळालं ते वाचून झालं ते मी परत पाठवित आहे, पण अमुक अमुक पुस्तकं मला पुन्हा पाहिजे आहेत. आणि ती पुस्तकं त्यांनी मागवलीत, त्याची टिपणं काढलीत आणि पेन्सिलीने हे सगळे ग्रंथ लिहून काढलेले आहेत. गायकवाड वाड्यामध्ये लोकमान्यांच्या अध्ययनाचं जे दालन आहे त्या दालनामध्ये त्या पुस्तकाची पानं आजही तुम्हाला पाहायला मिळतील. किती प्रतिकूल परिस्थितीमध्ये या माणसांनी ज्ञानाची साधना केली ते आपल्या लक्षात येतं. हे ज्याचं जसं आश्चर्य वाटतं तसं दुसऱ्याही एका गोष्टीचं आश्चर्य वाटतं आणि कृतज्ञतासुद्धा वाटते. भारताच्या राजकारणाला नेतृत्व देणारी ही पिढी होती की ज्या पिढीचा ज्ञानाशी संबंध तुटलेला नव्हता. राजकारणामध्ये यश मिळवण्यासाठी अज्ञानाची पात्रता अनिवार्य ठरवणाऱ्या काळामध्ये मला हे आपल्या लक्षात आणून द्यावं लागतंय की जर ज्ञान असेल तर तो राजकारणामध्ये पुढे येण्याकरता अपात्र ठरतो. ज्ञान नको, विचार नको, संशोधन तर त्याहून नको. अशा एका पिढीचा हा पाईक आहे की ज्या पिढीने राजकारण करताना सुद्धा ज्ञानकारण सोडलं नव्हतं आणि लोकांचं वैचारिक नेतृत्व करण्याचं जे आपलं व्रत होतं त्यालाही सोडचिठ्ठी दिलेली नव्हती. मी जे सुरुवातीला विधान केलं मित्रांनो, ही लोकमान्य हे आमच्या दुर्दैवानी पारतंत्र्याच्या काळामध्ये उत्पन्न झालेत. या माणसाच्या अलोक सामान्य शरीतीच्या प्रज्ञेचा आणि प्रतिभेचा उपयोग स्वातंत्र्यामध्ये झाला असता तर भारताची बौद्धिक उंची कितीतरी मोठ्या प्रमाणामध्ये वाढल्याचा आपल्याला जगाच्या प्रत्ययाला आणून देता आलं असत. तुमचं माझं दुर्दैव की अशी सगळी माणसं ही पारतंत्र्याच्या काळामध्ये निर्माण झाली. सगळं आयुष्य त्यांना पारतंत्र्याच्या काळामध्ये घालावं लागलं. ज्या स्वातंत्र्याच्या प्राप्तीसाठी या माणसाने आपल्या जीवाचं रान केलं त्या स्वातंत्र्याचा उषक्काल सुद्धा त्यांना पाहायला मिळाला नाही. उषक कालाची वर्दी देणारं पक्षी कूजन सुद्धा त्याच्या कानावर पडलं नाही. पण तुम्हाला मला स्वास्थ्याचं आणि स्थैर्याचं जीवन मिळावं यासाठी त्या माणसाने स्वतःच्या स्वास्थ्याला आणि स्थैर्याला काडी लावली आणि ती लावत असताना ज्ञानाची कास सोडली नाही. लोकमान्यांना जे स्वतंत्र राष्ट्र हवं होतं ते राष्ट्र अज्ञानामध्ये आनंद मानणारं राष्ट्र हवं नव्हतं. ज्ञानाचं अग्निहोत्र सतत प्रज्वलित ठेवणारं राष्ट्र त्यांना हवं होतं. कारण मित्रांनो, राजकीय क्रांत्या होतात आणि जातात, इतिहासामध्ये त्याच्या तारखा नोंदवल्या जातात, पण त्या त्या देशाचं वैभव जर इतिहास कशामुळे जतन करून ठेवत असेल तर या प्रासंगिक स्वरूपाच्या ज्या क्रांत्या असतात त्यामुळे नाहीत. इतिहासाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या लक्षात ठेवण्यासाठी त्या उपयोगी पडतात. पण तो देश उभा राहतो आणि चिरंतनामध्ये तो अत्यंत दिमाखाने उभा राहतो. तो ज्ञानमत्तेमध्ये त्या देशाने जे कर्तृत्व करून ठेवलं असेल त्याच्या भरोशावर. भारतामध्ये महापुरुष मोठे झालेत, मोठमोठे राजे झालेत, चंद्रगुप्त झाले, विक्रमादित्य झालेत, अशोक झालेत, राम झालेत, कृष्ण झालेत, हे सगळे झालेत. पण भारताची जी ओळख आहे संपूर्ण जगामध्ये ती वेदान करताय, उपनिषदान करताय, ब्राह्मण ग्रंथां करताय, भगवत गीते करताय, रामायणा करता आहे आणि महाभारता करताय. माणसं येतात आणि जातात. ज्या रामावर हे लिहिलं गेलं जगातलं पहिलं आर्ष महाकाव्य, तो राम जाऊन सुद्धा 7,500 वर्ष झाली आहेत. ज्या कृष्णाचं विभूतिमत्व अधोरेखित करण्याकरता महाभारत लिहिलं गेलं त्या कृष्णाला जाऊन सुद्धा 5000 वर्ष झाली आहेत. आज त्या महापुरुषांची नावं शिल्लक आहेत आणि नव्याने त्यांची मंदिरं स्थापन झालेली आहेत, पण खऱ्या अर्थाने संपूर्ण जगाला उपलब्ध आहेत रामायण नावाचा इतिहास आणि महाभारत नावाचा इतिहास. तो केवळ काव्य आहे असं मी मानत नाही, कारण त्यांनी स्वतःला त्याला इतिहास मानलेला आहे. रामायणाच्या युद्धकांडामध्ये उल्लेख आहे, पूजयांश पठांशेनम इतिहासम पुरातनम. महाभारताच्या आदि पर्वामध्ये उद्घोष आहे, जय नावो इतिहासोयम. हा तुमच्या माझ्या देशाचा अभिमानास्पद अशा रीतीचा उज्ज्वल इतिहास ज्यांनी शब्दबद्ध करून ठेवला ते हे लोक आहेत. तो इतिहास शिल्लक आहे आणि त्या इतिहासाच्या सहाय्याने हजारो वर्षापूर्वीच्या भारताच्या बौद्धिक श्रीमंतीकडे, वेगवेगळ्या भाषेच्या आणि संस्कृतीच्या जागतिक बुद्धिमत्तेला पाहता येण्याची आज सोय झालेली आहे. मी आपल्याला म्हणालो, लोकमान्यांना त्यांच्या संशोधनामध्ये फारसा कोणाचा अडथळा झाला नाही, आक्षेपही घेतले गेले नाहीत. गीता रहस्याच्या बाबतीत बाकी तो झाला आणि ते आक्षेप हे महाराष्ट्रातल्याच विद्वानांनी घेतलेत. अनेक पुस्तकं लोकमान्यांच्या प्रतिपाद्याची चिरफाड करण्याकरता निर्माण झालेत. चिंचाळकर नावाचे एक विद्वान होते, त्यांनी रहस्य निरीक्षण नावाचे एक पुस्तक लिहिलं. आचार्य विष्णू वामन बापट होते, जे शंकराचार्यांशिवाय कशाचं वाचन करत नसत, विचार करत नसत, श्रवण करत नसत. त्यांनी लोकमान्यांचं प्रत्येक मुद्दा हा खोडून टाकला आणि लोकमान्यांची जे प्रतिपाद्य होतं ते असिद्ध ठरवलं. याचं दुसरं कारण सांगतो, गीतेचा अभ्यास आपला इथे व्यापक आहे हे एक कारण, आणि दुसरं कारण एवढा मोठा विरोध होण्याचं दुसरं कारण, लोकमान्यांनी हा ग्रंथ मराठीमध्ये लिहिला. ओरायन आणि आर्टी गोविंद वेदात आणि इतर त्यांचे निबंध त्यांनी इंग्रजीमध्ये लिहिलेत आणि गीतेचा अर्थ त्यांनी मराठीमध्ये दाखवला. इंग्रजीमध्ये लिहिण्याचं कारण, त्या विषयावर विचार करणारी जी विद्वत्ता होती ती भारतात फारशी उपलब्धच नव्हती. असती तर संशोधक टिळक या विषयावर तुम्ही मला व्याख्यान द्यायला कशाला बोलावलं असतं. ती जगामध्येच होती तेव्हा त्यांच्या उपयोगाकरता ते इंग्रजीत ग्रंथ लिहिलेत. आणि हे जे सांगायचं होतं गीता रहस्यामध्ये, ते स्वकीयांना सांगायचं होतं, त्यांच्या उपयोगाकरता गीता रहस्य ग्रंथ लिहिला. संशोधन लोकमान्यांनी केलं त्याचं वैशिष्ट्य सांगताना मी आपल्याला म्हणालो की भारताच्या पारतंत्रकालीन न्यूनगंडाचा निराश व्हावा आणि त्याच्यामध्ये स्वाभिमान प्रज्वलित व्हावा यासाठी भारताचं राष्ट्र इतिहास आणि संस्कृती किती प्राचीन आणि किती श्रेष्ठ आहे हे अनुषंगाने लोकमान्यांनी जगाच्या मनावर ठसवलं. गीता रहस्याचा जन्म सुद्धा मित्रांनो हा अशाच एका कारणासाठी झालेला आहे. ज्या काळामध्ये भारतीय राष्ट्र हे अर्जुनावस्था सहन करीत बसलेलं होतं, पारतंत्र्य होतं आणि भारतीय राष्ट्राने स्वाभिमानाची कवच कुंडलं उतरून ठेवली होती. भारतीय राष्ट्राने अन्यायाचा प्रतिकार करण्यासाठी ईश्वरदत्त अशा रीतीची जी आयुधं असतात ती सुद्धा गाळून टाकलेली होती आणि हातपाय गाळून भारतीय राष्ट्र पारतंत्र्याचा आस्वाद घेण्यामध्ये मशगूल झालेलं होतं. पारतंत्र हा शाप आहे असं त्यांना वाटेनासं झालं होतं. त्यानंतर सुद्धा काही दिवस तुम्हाला माहीत असेल की तुमची माझी मानसिकता जाहीरपणे हे बोलत होती की ब्रिटिशांचं राज्य चांगलं होतं, त्यात आम्ही सुखात होतो. ही जी मानसिकता होती, ही मानसिकता बदलून भारतीय राष्ट्रामध्ये स्वतःच्या कर्तव्याबद्दलचं भान उत्पन्न व्हावं, त्या कर्तव्याचं पालन करताना कुठल्याही प्रकारे स्वार्थाचा किंवा विकाराचा स्पर्श आपल्या मनाला होऊ नये, निस्वार्थ निरपेक्ष केवळ लोकसंग्रहार्थ आणि लोककल्याणार्थ आपलं सर्व शक्ती पणाला लावण्याची ईर्ष्या या न्यूनगंडांनी पछाडलेल्या राष्ट्रामध्ये उत्पन्न व्हावी यासाठी लोकमान्यांनी गीता रहस्य ग्रंथ लिहिला. स्वजनांकरता लिहिला, स्वकीयांकरता लिहिला, कारण इतर राष्ट्रांमध्ये तेज उत्पन्न करायचं नव्हतं, आपल्यामध्ये करायचं होतं, म्हणून त्यांनी तो ग्रंथ लिहिला. हे आपण लक्षात घ्या. जे काम 5000 वर्षापूर्वी
मार्गशीर्ष मार्गशीर्ष शुद्ध एकादशीच्या दिवशी
भगवान कृष्णाने कुरुक्षेत्रामध्ये केलं अर्जुनाच्या बाबतीत तेच काम 20व्या शतकामध्ये 1916 साली
अर्जुनावस्था प्राप्त झालेल्या भारतीय राष्ट्रासाठी भगवान लोकमान्य टिळकांनी केलेलं आहे। हे त्यांचे तुमच्या माझ्या राष्ट्रावर आणि इतिहासावर न फिटण्यासारखे उपकार आहेत याची ग्वाही देऊन मित्रांनो मी आपल्याला धन्यवाद देतो।
ती गोष्ट प्रचंड लोकप्रिय झाली गीता रहस्य सुद्धा, तर टिळक पंचांग तेवढं प्रचलित का झालं नाही याचं जरा काही कारण असेल तर सांगितलं तर बरं होईल।
अगर प्रातिनिधिक प्रश्न असेल तर एवढ्याचं उत्तर देऊन मी थांबतो।
यालाच एक उपप्रश्न मी जोडतोय, हाच प्रश्न माझ्याही मनात होता, आणि टिळक पंचांग हे अधिक बरोबर असं मानलं जातं, म्हणजे टिळकांनी ज्यावेळी पंचांग करताना नेमके कुठले याच्यामध्ये बेसिक्स त्यांनी धरली होती की ज्यामुळे हे पंचांग अधिक बरोबर असं ठरलं जातं?
पंचांग संशोधनाचा जो मी मुद्दा मांडला त्याच्यामध्ये दोन मुद्दे मांडलेले होते, त्यापैकी एक मुद्दा अयनांशांचा होता आणि दुसरा मुद्दा पृथ्वीच्या आपल्या आसाभोवती फिरण्याचा काळ आणि पृथ्वीचा सूर्याभोवती फिरण्याचा काळ याच्यामध्ये हळूहळू कसा बदल होत जातो, तो बदल घेतला नाही, लक्षात घेतला नाही, तर आपली सगळी अनुमानं कशी चुकतात। साधा सूर्याचा उदय आणि अस्त याच्याबद्दलचा आपला हिशेब चुकतो आणि ग्रहणांबद्दलचा हिशेब आपला चुकतो, त्याच्यामुळे ते पंचांग अविश्वसनीय बनत जातं। म्हणून पंचांगामध्ये वेळोवेळी शुद्धी होत गेली पाहिजे हे पाश्चात्यांनी सुद्धा मान्य केलेलं आहे। ग्रेगरीनी त्यांच्याही कालमापन पद्धतीमध्ये दुरुस्त्या केल्यात, लोकमान्यांना ती जाणवली, हे त्यांच्या प्रतिभेचं लक्षण आहे। आता इतकं अशुद्ध स्वरूपाचं प्रयत्न करणारं टिळक पंचांग हे लोकप्रिय का होऊ शकलं नाही? जाता आता एक सांगतो की लोकमान्यांचं प्रत्येक काम लोकप्रिय झालं ही गोष्ट खरी नाही। समकालीनांमध्ये महापुरुषांची सगळी कामं लोकप्रिय होत नसतात, उत्तरकालीनांमध्ये होतात, हे आपण लक्षात घेणं आवश्यक आहे। समकालीनांमध्ये जवळपणामुळे किंवा काही लोकप्रिय पूर्वग्रहांमुळे आपल्या डोळ्यांवर एक प्रकारची धूसरता आलेली असते, त्याच्यामुळे त्याच्या कार्याचं स्वच्छ असं स्वरूप आकलन करण्याच्या बाबतीत आपण अपुरे पडत असतो। त्यामुळे त्यांच्या काळात झालं नाही, मी आपल्याला सांगितलं की गीता रहस्याला सुद्धा केवढा मोठा विरोध झाला, पण लोकमान्यांचं गीता रहस्य लिहिण्यामागचा उद्देश ज्या महापुरुषांना समजला त्यांनी लोकमान्यांचं गीता रहस्य उचलून धरलं आणि ते त्या काळामध्ये भारतीय राष्ट्रकारणातले अग्रदूत होते। लोकप्रिय न होण्याचं कारण काय? लोकप्रिय न होण्याचं कारण आपण पारंपरिकतेचे पायिक आहोत, त्याच्यामध्ये जुनं पंचांग आहे ते पंचांग आपण धरतो, आणि तुम्ही रागावणार नसाल तर सांगतो, मी रागावणार नसाल तर सांगतो असं म्हणतो याचं कारण हे परांजपे आहेत। दुर्दैव असं आहे मित्रांनो, तुम्ही जरा शोध कराल ना तर टिळक पंचांग हे अधिक शुद्ध अधिक विश्वसनीय असं म्हणून लोक आजही वापरत नाहीत। जे टिळकांचे भक्त आहेत त्या भक्ती खातर वापरतात, आणि तुम्हाला म्हणून सांगतो कोकणस्थ वापरतात, देशस्थ वापरत नाहीत। म्हणजे टिळकांचं जे खरं काम आहे ते न ओळखता केवळ भक्तीमुळे किंवा अभिमानामुळे टिळक पंचांग वापरलं जातं, त्या पंचांगाची अपूर्वता लक्षात न घेता वापरलं जातं, हे दुर्दैवाने त्याचं कारण आहे। रामायण आणि आर्यांचा काळ हा समानच होता का असा प्रश्न आहे? नाही, रामायण हे आर्यांचं आदिकाव्य आहे, तेव्हा आर्य त्याच्या अगोदरच आहे आणि नंतर मग त्यांच्या सुधारणेचा एक टप्पा म्हणजे वाङ्मय निर्मिती, त्यामुळे ते त्याच्या कितीतरी अगोदरचे आहेत। वेद हे रामायणाच्या अगोदरचे आहेत आणि रामायण हे वेदांच्या नंतरचं इतकं प्राचीन काव्य आहे. तुम्हाला सवड असेल ते सांगतो. रामायण हे वेदांच्या नंतरचं पण वेदांच्या लगतचं असं प्राचीन काव्य आहे. इतकं प्राचीन आहे ते. याचं कारण असं की वेदांच्या काळामध्ये जी स्थिती होती ती तिचं प्रतिबिंब आजच्या रामायणामधसुद्धा पडलेलं दिसतं आपल्याला. तुम्हाला माहिती असेल किंवा नसेल मला माहिती नाही, पण वेदकाळामध्ये स्त्रियांना धर्माधिकारामध्ये जी मुभा होती ती त्यानंतर आपल्याला रामायणामध्ये दिसते. धर्म कार्यामध्ये स्त्रिया अपात्र असल्याची सुधारणा ही नंतर झालेली आहे, पण त्या काळामध्ये स्त्रियांना धर्माधिकारामध्ये समानाधिकार होते. राम आपण वनवासात जाणार असल्याची बातमी देण्याकरता जेव्हा कौसल्येकडे गेला तेव्हा कौसल्या स्वतः होमहवन करत बसलेली होती, स्वतः उती टाकत बसली होती. सा क्षौम वसना हृष्टा नित्यम व्रतपरायणा अग्निम जोहोस्मि स्वतदा मंत्रवत कृतमंगला. मंत्रोच्चारण पूर्वक स्वतः हवन करत बसली होती असा तो काळ होता. मारुती सुंदरकांडामध्ये हिला भेटायला गेला, सीतेला भेटायला गेला, त्यावेळेला सीता त्याला सापडली नाही. तर संध्याकाळी एका नदीच्या काठी तो आला असं म्हणाला की संध्याकाळची वेळ आहे, या नदीचं पाणी अत्यंत पवित्र आहे, कदाचित सायं संध्या करण्याकरता सीता इथे आल्याशिवाय राहणार नाही. संध्याकाल मनाहा श्यामा ध्रुवमेश्यती जानकी कारण नदीचे माम शुभजलाम संध्यार्थे वरवर्णिनी. तेव्हा ज्या अगदी वेदांच्या लगतचा असा तो काळ आहे. पण आर्य आणि त्यांचे वेद एक लक्षात घ्यायचं, आर्य अगोदर, वेद हे त्यांच्या प्रगतीचं किंवा त्यांच्या संस्कृतीचं प्रतीक, आणि त्यानंतर महाकाव्याची रचना त्यामध्ये व्हायला लागली. त्यातला पहिला प्रयत्न म्हणजे रामायण.